नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैजयंती नांदगावकर आपलं स्वागत करते. समाजवादी पक्षाचे खासदार रामजी लाल सुमन यांनी मेवाडचे राजा राणा सांगा यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज आज बाधित झालं. आज सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यावर सत्ताधारी पक्ष सदस्यांनी हा मुद्दा उपस्थित करत रामजी लाल सुमन यांनी माफी मागावी अशी मागणी केली. कोणत्याही राष्ट्रीय नायकाचा अपमान होऊ नये आणि अशा व्यक्तिमत्वांवर टिप्पणी करताना सदस्यांनी अत्यंत संवेदनशील असलं पाहिजे असं मत सभापती जगदीप धनखड यांनी व्यक्त केलं. यावरून सदस्यांनी केलेल्या गदारोळामुळे सदनाचं कामकाज 12 वाजेपर्यंत स्थगित झालं होतं. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोनं आपल्या अंतराळ डॉकिंग प्रयोग स्पेडेक्स मिशन अंतर्गत रोलिंग प्रयोग यशस्वीपणे पूर्ण केला आहे. डॉकिंग म्हणजे उपग्रहांची अंतराळातच दुरुस्ती किंवा अंतराळ स्थानकावरील ऑपरेशन सुलभ करणारं अत्यंत गुंतागुंतीचं तंत्रज्ञान विकसित करण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक टप्पा या प्रयोगानं साधला आहे असं इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी सांगितलं. सध्या सुरू असलेल्या मिशनसाठी त्याचा उपयोग केला जाईल असं ते म्हणाले. रोलिंग किंवा रोटेटिंग प्रयोगात कोणत्याही एका उपग्रहाची परिक्रमा अभ्यासून त्याच्या गतीवर नियंत्रण आणलं जातं. चांद्रयान 4 सारख्या आगामी महत्वाच्या मिशनसाठी या प्रयोगामुळे महत्वाची माहिती मिळू शकते. पंतप्रधान नरेंद्र मोदी माधव नेत्रालयाच्या विस्तारित इमारतीच्या भूमिपूजनासाठी परवा रविवारी 30 मार्च रोजी नागपुरात येत आहेत. त्यावेळी त्यांचं भव्यदिव्य स्वागत करण्याची सूचना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना केली आहे. पंतप्रधानांच्या स्वागताच्या तयारीसाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक काल शहरातल्या महाल भागात झाली त्यावेळी ते बोलत होते. दरम्यान पंतप्रधान मोदी 30 तारखेला आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत. या मालिकेचा हा 120वा भाग असेल. राज्यात यंदा 200 कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला होता. त्यापैकी आतापर्यंत 102 कारखान्यांनी आपली धुराडी बंद केली आहेत. गेल्या वर्षाच्या अतिपावसामुळे ऊस लागवडीवर परिणाम झाल्यानं यंदा गाळपाला आलेला ऊस तुलनेनं कमी आहे. राज्यात आतापर्यंत 8,14,92,000 टन ऊसाचं गाळप झालं असून त्यातून 76,43,000 टन साखरेचं उत्पादन झालं आहे. राज्यात आतापर्यंत 9.38% साखर उतारा राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाच्या अंदाजानुसार राज्यात यंदा सुमारे 86,00,000 टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत त्यात 24,00,000 टनांची घट अपेक्षित आहे. या महिना अखेरपर्यंत राज्यातल्या गाळप हंगाम संपण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. कवी नारायण सुर्वे यांच्या ऑक्टोबर 2026 पासून सुरू होणाऱ्या जन्मशताब्दी वर्षात त्यांच्या साहित्य संपदेवर आधारित कार्यक्रमाची निर्मिती राज्य सरकारच्या सांस्कृतिक संचालनालयातर्फे करण्यात येणार आहे. तसंच या अंतर्गत राज्यभरात कामगार साहित्याचा जागर केला जाईल अशी घोषणा सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी काल मुंबईत केली. बीड जिल्ह्यातल्या बांगलादेशी घुसखोरांना शोधून काढून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली. बीड इथं काल जिल्हाधिकारी आणि पोलीस प्रशासनाशी चर्चा केल्यानंतर ते बोलत होते. जुलै ते डिसेंबर या कालावधीमध्ये बीड जिल्ह्यात जन्म प्रमाणपत्रासाठी 10,845 अर्ज आले होते. त्यापैकी 2,759 अर्ज हे बेकायदेशीर होते, ते रद्द करण्यात आले आहेत. या प्रकरणात येत्या काळात लवकरच विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल होतील असं सांगून बहुतांश अर्ज करणारे बांगलादेशी असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. पालघर जिल्हा परिषदेचा 76,54,00,000 रुपयांचा अर्थसंकल्प आज जाहीर करण्यात आला. यावेळी 2025-26 मूळ अर्थसंकल्प आणि 2024-25 सुधारित अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला असून तो गतवर्षीच्या तुलनेत 6.50% वाढलेला आहे. या अर्थसंकल्पात विविध विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात तरतूद करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यातल्या 2 मध्यम प्रकल्पाचे जलसाठे झपाट्याने कमी होत आहेत. जलसंपदा विभागानं जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी धरणात सुमारे 26% जलसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा जलसाठा 9% कमी आहे तर सोनल प्रकल्पामध्ये 25.71% जलसाठा आहे. वरिष्ठ आशियाई कुस्ती विश्वचषक स्पर्धेत भारताची महिला कुस्तीपटू रितिका हुड्डा हिनं रौप्यपदक पटकावलं आहे. जॉर्डनच्या अम्मान इथं झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात 76 किलो वजनी गटात किर्गिस्तानची कुस्तीपटू आयपेरी मेडेटकीझी हिनं रितिकाचा अतिशय चुरशीच्या सामन्यात 7-6 असा पराभव केला. या स्पर्धेत एकही गुण न गमावता रितिकानं अंतिम फेरी गाठली होती. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र सायंकाळी 6:10.